बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, मासिक पाळीमध्ये कंबर पोट दुखत असेल तर तुम्ही ओवा खाऊ शकतात, गरम पाणी पिऊ शकतात आणि कंबर दुखत असल्यावर गरम कपड्याने शेक देऊ शकतात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.